दोन बेडूक एका डबक्यात राहत होते. दोन बेडूक. एकदा काय झालं, खूपच कडक उन्हाळा पडला. डबक्यातलं सगळं पाणी आटलं. डबकं पार कोरडं ठणठणीत झालं. बेडकांची झाली पंचाईत. खायचा प्यायचा मोठाच प्रश्न उभा राहिला. आता करायचं काय? मग दुसरा कुठला तरी चांगला आश्रय शोधायला ते दोन बेडूक पडले आपल्या आटलेल्या डबक्याबाहेर. बरच फिरल्यावर त्यांना वाटेत एक विहीर लागली. त्या विहिरीत पुष्कळ पाणी होत. ते पाहून एक बेडूक खुश झाला. तो म्हणाला, डराव डराव, खूप पाणी, आपण इथंच उतरूया. खूप मोठी विहीर आहे, आपल्याला चांगलं घर मिळेल, निवारा मिळेल आणि खाण्यापिण्याची चिंता सुद्धा उरणार नाही. लगेच दुसरा बेडूक म्हणाला, डराव डराव, मित्रा अरे कोणतंही काम करताना थोडासा मागचा पुढचा विचार करावा. समजा उद्या या विहिरीचं पाणी सुद्धा आटलं तर? अरे ही विहीर किती खोल आहे पाहिलंस? डराव, पाणी आटलं आणि ही विहीर कोरडी पडली तर इतक्या उंच आपल्याला चढता तरी येईल काय? डराव डराव. पहिल्या बेडकाला हा विचार पटला. मग ते दोघेही ही विहीर सोडून पुढे निघाले. थोडीशी शोधाशोध केल्यावर त्यांना एक तलाव सापडला. मग ते दोघेही त्या तलावाकाठी निवांत राहिले.